नमस्कार. आज आपण नेटवर्कचे रेफरन्स मॉडेल काय असते हे बघू. तुम्हाला सर्वांना हे चांगल्याच रीतीने माहीत असेल की डेटा कम्युनिकेशनसाठी आपण लेड स्ट्रक्चर देखील यूज करतो. तर ते स्ट्रक्चर काय असते हेच आपल्याला आज बघायचे आहे. लेडची कन्सेप्ट आपण डेली लाईफमध्ये बघतो, तर ती कशी? तर त्याचे उदाहरण म्हणजे दोन मित्र जेव्हा एकमेकांशी पोस्टल मेलने कम्युनिकेशन करतात, तर ही प्रोसेस लेटर मित्राला सेंड करणे ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. जर पोस्ट ऑफिसच्या सर्व्हिसेस अवेलेबल नसतील तर काय होईल? ही लेअरची कन्सेप्ट स्लाइड नंबर 4 वर तुम्हाला डिटेल दिलेली आहे. बघा, एक सेंडर आहे आणि एक रिसीवर आहे. तर यात सेंडर काय करतो? तर आधी लेटर लिहितो, त्यानंतर त्याला एनव्हलप मध्ये टाकतो आणि ते मेलबॉक्स मध्ये ड्रॉप करतो. त्यानंतर ते लेटर मेलबॉक्स मधून कॅरी होते आणि पोस्ट ऑफिसला जाते. त्यानंतर तेच लेटर डिलिव्हर्ड होते बाय द पोस्ट ऑफिस. त्यानंतर ते पार्सल सोर्स पासून रिसीवर कडे, म्हणजेच की त्याच्या डेस्टिनेशन कडे जाते. तिथे ते लोअर लेयर्सला लेटर हे डिलिव्हर्ड होते फ्रॉम द कॅरियर टू द पोस्ट ऑफिस. त्यानंतर मिडल लेयर्स मध्ये काय होतं? तर ते लेटर कॅरीड आउट होते फ्रॉम द पोस्ट ऑफिस टू द मेल बॉक्स. आणि त्याच्यानंतर ते लेटर रिसीव्हर हा पिक करतो, एनव्हलप रिमूव्ह करतो आणि ते लेटर वाचतो. या पद्धतीने ही प्रोसेस होते. यासाठी तीन लेयर्सचा यूज केलेला आहे, लोअर लेयर्स, मिडल लेयर्स आणि हायर लेयर्स. तर हायर लेयर्स मध्ये बघा, सेंडर कडे काय ऍक्शन होते? तर लेटर राईट करण्याची आणि ते मेलबॉक्स मध्ये टाकण्याची. त्याच पद्धतीने रिसिव्हर कडे काय होतं? तर तो ते एनव्हलप रिमूव्ह करतो, तो लेटर पिक करतो, त्यानंतर ते एनव्हलप मधून काढतो आणि वाचतो. आता सेंडर कडे बघा, मिडल लेअर मध्ये काय होते? तर लेटर हे कॅरी होते मेलबॉक्स मधून आणि ते पोस्ट ऑफिसला जाते. त्याच पद्धतीने सेम रिसिव्हर कडे काय होतं? त्या उलट रिसिव्हर कडे काय होतं? तर लेटर हे कॅरीड होते पोस्ट ऑफिस मधून फ्रॉम पोस्ट ऑफिस टू द मेलबॉक्स. तसेच लोअर लेयर्स मध्ये काय होते? तर हे लेटर सेंडर साइडला बघा, हे लेटर आधी पोस्ट ऑफिसला डिलिव्हर्ड होते आणि रिसिव्हर कडे ते लेटर पोहोचते. ही झाली तुमची लेयर कन्सेप्ट. म्हणजे प्रत्येक लेयरची काहीतरी वेगवेगळे फंक्शन आहेत आणि ते फंक्शनच्या आधारावर हे लेयर स्ट्रक्चर यूज केले जाते. आज आपण रेफरन्स मॉडेल बघणार आहोत. रेफरन्स मॉडेल हे कम्युनिकेशनसाठी फंक्शनचे डिस्क्रिप्शन ऑर्गनाइज करते. रेफरन्स मॉडेलमध्ये इंडिव्हिज्युअल प्रोटोकॉल आणि नेटवर्क स्पेसिफिकेशन याचा उपयोग जे फंक्शन नेटवर्किंग मॉडेलमध्ये यूज होतात त्यासाठी होतो. जेव्हा जास्तीत जास्त कम्प्युटर आणि इतर नेटवर्किंग डिव्हायसेस या प्रोटोकॉलचा उपयोग करतात त्यावेळेला कम्प्युटर्स हे सक्सेसफुली कम्युनिकेशन करू शकतात. रेफरन्स मॉडेल इज अ कन्सेप्च्युअल ब्लूप्रिंट ऑफ हाऊ कम्युनिकेशन शुड टेक प्लेस. कम्युनिकेशन आणि त्या प्रोसेसेस लॉजिकल ग्रुप्स मध्ये डिवाइड करण्यासाठी त्याचा उपयोग करतात, तर त्यालाच काय म्हणतात, लेयर्स. ज्यावेळी कम्युनिकेशन सिस्टीम याच मॅनर मध्ये डिझाईन केली जाते, म्हणजे लॉजिकल ग्रुप्स किंवा कम्युनिकेशन या दृष्टीने ती सिस्टीम डिझाईन केलेली असते, त्यालाच लेयर्ड आर्किटेक्चर असे म्हणतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि हार्डवेअर मॅन्युफॅक्चरर्स या रेफरन्स मॉडेलचा यूज करतात. कम्प्युटरचे कम्युनिकेशन प्रोसेसिंग चांगले होण्यासाठी आणि ते बघतात तर कुठल्या टाईप्सचे फंक्शन ची गरज असते. इफ दे आर डेव्हलपिंग अ प्रोटोकॉल फॉर अ सर्टन लेअर, ऑल दे नीड टू कन्सर्न देमसेल विथ इज द स्पेसिफिक लेअर्स फंक्शन्स, नॉट दोज ऑफ एनी अदर लेअर. अनदर लेअर अँड प्रोटोकॉल विल हँडल द अदर फंक्शन्स. याचा एस्पेशली जो प्रायमर पर्पज आहे तो म्हणजे ओएसआय मॉडेल. रेफरन्स मॉडेलचे आपण ऍडव्हान्टेजेस बघू. ते म्हणजे कुठले, तर इझियर टू लर्न, इझियर टू डेव्हलप, मल्टी विंडर इंटरऑपरेबिलिटी, मॉड्युलर इंजिनिअरिंग. हे रेफरन्स मॉडेलचे ऍडव्हान्टेजेस आहेत. यात इझियर टू लर्न म्हणजे काय, तर आपण सर्व प्रोटोकॉलचे स्पेसिफिकेशन हे इझिली डिस्कस करू शकतो आणि त्याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपण इझिली शिकू शकतो. म्हणूनच हे काय, तर इझियर टू लर्न. तसेच इझियर टू डेव्हलप म्हणजे काय, तर यात कसे असते की प्रोग्राम मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते डिफिकल्टी रिड्यूस होऊन इझिली होते, म्हणजे त्यात काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. ज्या पद्धतीने आपल्याला चेंजेस करायचा असेल तो आपण इझिली करू शकतो आणि प्रॉडक्टचे इव्हॅल्युएशन लवकरात लवकर होते. म्हणजे काही प्रोग्राम मध्ये चेंजेस करायला जर आपल्याला वेळ लागला नाही तर त्यामुळे प्रॉडक्टचे इव्हॅल्युएशन कसे होणार, जोरात होणार ना, तर हा बेनिफिट त्याचा असतो. तसेच यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे असा की या स्ट्रक्चरमधील फक्त एका लेअरवर जरी आपण काही चेंजेस केले तर त्याचा इफेक्ट सर्व लेअरवर होतो. म्हणजे आपण सपोज एखादी प्रोग्राम लिहिलाय आणि प्रोग्रामच्या फर्स्ट लाईन मध्ये काही चेंजेस केले तर ते सर्व लाईन मध्ये चेंजेस होणार नाहीत, तर आपल्याला ते प्रत्येक लाईन चेक करून त्याच्यात जो चेंजेस हवा असेल तो आपल्याला करावा लागतो. या लेअर स्ट्रक्चरमध्ये कसे असते, तर फर्स्ट लेअर मध्ये जर तुम्ही काही चेंज केला तर त्या चेंजला अनुसरून बाकी सर्व लेअर ह्या त्यामध्ये आपोआप बदल करून घेतात. सो इट डज नॉट हॅम्पर टू डेव्हलपमेंट. तसेच आता पुढचे ऍडव्हान्टेज बघू, मल्टी व्हेंडर इंटरऑपरेबिलिटी. म्हणजेच काय, तर एकापेक्षा जास्त युजर्स कम्प्युटर्स आणि नेटवर्क्स हँडल करतात. मल्टिपल पर्सन सेम नेटवर्कवर स्टँडर्ड प्रॉडक्ट क्रिएट करतात. हेच म्हणजे काय, तर मल्टी व्हेंडर इंटरऑपरेबिलिटी. म्हणजे जास्तीत जास्त लोक एकाच सिस्टीमवर किंवा एका नेटवर्कवर वर्क करतात, तेही स्टँडर्ड वर्क करतात. इन शॉर्ट, नेटवर्किंग गियर फ्रॉम मल्टिपल व्हेंडर्स कॅन वर्क इन द सेम नेटवर्क. तसेच पुढचा ऍडव्हान्टेज आपण बघू, मॉड्युलर इंजिनिअरिंग. मॉड्युलर इंजिनिअरिंग म्हणजे कसे, तर एखाद्या कंपनीत जो मॅनेजर असेल तो काही रूल डिफाईन करतो किंवा तुमचे जे प्रोजेक्ट असेल, तुमचा जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काही ऍडिशन माहिती देईल, ती इम्प्लिमेंट करायला सांगेल, तर तो ज्या पद्धतीने ते रूल सांगेल किंवा ज्या पद्धतीने ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल ती तुम्ही बाकी सर्व त्या मॅनेजरच्या अंडर सर्व पर्सन तो डेटा फॉलो करतील, म्हणजेच की तो रूल इम्प्लिमेंट करतील. तसेच सेम यात असते, तर एक व्हेंडर सॉफ्टवेअर लिहिणार आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन लगेच हायर लेअर करणार. त्याचे एक्झाम्पल म्हणजे कसे, तर वेब ब्राउझर आणि आणखी काही हे सॉफ्टवेअर लिहिणार आणि लोअर लेअर्स ते इम्प्लिमेंट करणार. जसे की मायक्रोसॉफ्ट बिल्ड इन टीसीपी आयपी सॉफ्टवेअर इन ऑपरेटिंग सिस्टीम. कळालं ना मॉड्युलर इंजिनिअरिंग? ठीक आहे, तर चला आता पुढे आपण बघू लेअरिंग स्ट्रक्चरचा बेनिफिट आपल्याला फॅमिलियर पोस्टल सर्व्हिस अनालॉगीमध्ये दिसतो. ते म्हणजे कसे की तुम्हाला एखाद्या कंट्रीमध्ये लेटर पाठवायचे तर तुम्ही काय करतात, एक लेटर लिहितात, ते पॅकेटमध्ये पॅक करणार आणि ते लेटर पाठवणार त्या कंट्रीमध्ये. पण हे लेटर कसे जाणार, कुठे जाणार हे तुम्हाला माहिती, जिथे पाठवायचे आहे तिथे जाणार. पण ते कसे जाणार, त्याची प्रोसेसिंग कशी होणार, याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसतं. त्याच पद्धतीने पोस्टल वर्कर फक्त लेटर पोहोचवण्याचे काम करेल. तो कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेणार नाही की तुम्ही लेटरमध्ये कुठला मजकूर लिहिला आहे, तो कशाशी संदर्भात आहे, तो कसल्या संदर्भात आहे, किंवा तो बरोबर आहे की चुकीचा आहे, याचं काही तो टेन्शन घेणार नाही. तो फक्त बघेल, कंट्रीचं नाव बघेल आणि त्या कंट्रीमध्ये ते लेटर पोहोचवेल. सेम तीच कंडिशन लेड स्ट्रक्चरमध्ये असते. ती अशी की सॉफ्टवेअर पॅकेज आणि हार्डवेअर डिव्हाइस एका लेअरवर फंक्शन इम्प्लिमेंट करतात. हे अझ्युम करून की सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अझ्युम करून ते कसे, सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर परफॉर्म द फंक्शन डिफाइंड बाय द अदर लेअर्स. आणखी सांगायचे तर बघा, वेब ब्राउझर नेटवर्क टोपोलॉजी कशी दिसेल, कशी आहे याचा विचार नाही करत. तसेच पीसी मध्ये इथरनेट लेअर्ड असते, ते हा विचार नाही करणार की वेब पेजेसचे कंटेंट काय आहे आणि इंटरनेट वर्किंग मध्ये राउटरची पोझिशन काय आहे, किंवा डेटा पॅकेट हे सेंड होताना ते इथरनेट कार्डचा उपयोग करून सेंड होतात की आणखी दुसऱ्या नेटवर्किंग कार्डचा उपयोग करून ते ट्रान्सफर होतात. हा सर्व विचार वेब पेजेस करणार नाहीत. तर या सर्व प्रकारचे बेनिफिट आपल्याला लेअर्ड स्ट्रक्चरचे होतात. व्हाय अ लेअर्ड मॉडेल, म्हणजे लेअर मॉडेल काय आहे, का आहे किंवा त्याचा वापर का करतात. तर आपण लेअर्ड मॉडेलचे ऍडव्हान्टेजेस बघितले आहे, त्यातून आपल्याला कळालेच आहे की याचे महत्व किती आहे, की ह्या मॉडेलचे महत्व किती आहे आणि ते का वापरतात. पण तरी शॉर्टली बघा, यात कम्युनिकेशन प्रोसेस शिकवायला सोपी आहे, डेव्हलपमेंटचा स्पीड अगदी चांगला आहे, त्यानंतर मॅन्युफॅक्चरमध्ये स्टँडर्डायझेशन असते, त्याचप्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर सॉफ्टवेअर यात आपण यूज करू शकतो, त्यानंतर यात कॉम्प्लेक्सिटी ही रिड्यूस होते. या सर्व गोष्टींमुळे आपण या लेअर स्ट्रक्चरचा किंवा या लेअर मॉडेलचा उपयोग करतो. तर आपण रेफरन्स मॉडेलचा यूज का करतो, तर रेफरन्स मॉडेल आपल्याला रूल्सची आउटलाईन प्रोव्हाइड करतात. ती कशासाठी, तर कम्प्युटर्समधील कम्युनिकेशन होते त्यावेळी प्रोटोकॉलचा यूज त्या ठिकाणी कसा करायचा किंवा कसा होईल यासाठी. प्रत्येक लेअरचे स्वतःचे फंक्शन असते, इतर लेअरला सपोर्ट करण्याचे काम ते करते. यात आणखी काही रेफरन्स मॉडेल यूज होतात, ते म्हणजे टीसीपी आयपी रेफरन्स मॉडेल. आपण टीसीपी आयपी मॉडेल पण बघणार आहोत. आता कम्प्युटिंग रिक्वायरमेंट्स या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, त्याचप्रमाणे नेटवर्क मॉडेलमध्ये डिमांड्स वाढले आहेत. तसेच नेटवर्क लेयर्स आहेत. त्याचप्रमाणे लार्ज नेटवर्क्स आहेत. तसेच मल्टिपल व्हेंडर्स आहेत ते हँडल करत आहे. म्हणून लेयर्सची गरज आपल्याला आहे. आता या लेयर्सचे इव्होल्यूशन कसे आहे ते आपण बघू. आता इथे स्लाइड नंबर 7 वर तुम्हाला सिंगल लेयर मॉडेल दाखवलेलं आहे. म्हणजे त्यात एक डिव्हाइस ए आहे, डिव्हाइस बी आहे. डिव्हाइस ए मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा यूज केला आहे. त्याच पद्धतीने वेगळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे डिव्हाइस बी मध्ये यूज केलेले आहे. तर सिंगल लेयर्स मॉडेल साधारण कसे असते, म्हणजे की दोन कम्प्युटर मध्ये कम्युनिकेशन कसे होते हे तुम्हाला यात सांगितलेले आहे. तसेच प्रत्येक लेयर सेम लेयरशी कम्युनिकेट होते, इन्क्लूड सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. म्हणजे की आता बघा, यात डिव्हाइस ए दिलेला आहे आणि डिव्हाइस बी दिलेला आहे. तर यात काय होते, यात ते काय करते, तर डिव्हाइस ए चे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे डिव्हाइस बी च्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी काय होते, तर कम्युनिकेट होते आहे. यात डेडिकेटेड कॉपर वायर और रेडिओ लिंक आहे. तर आता आपण पुढे बघू ओएसआय मॉडेल. ओएसआय मॉडेल म्हणजेच ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन रेफरन्स मॉडेल. त्यासाठीचे कम्युनिकेशन डेव्हलप होते ते आयएसओ मॉडेल थ्रू. आयएसओ म्हणजेच काय, तर इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन. ओएसआय काय आहे, तर ते एक मॉडेल आहे. आयएसओ काय आहे, तर ते एक ऑर्गनायझेशन आहे. द वर्ल्ड हॅज नॉट ऑलवेज बी सो सिम्पल. म्हणजे नेहमीच सर्व गोष्टी अगदी इझिली नाही राहणार, किंवा इझिली नव्हत्या, किंवा इझिली नाही येत. तर आधी नेटवर्किंग प्रोटोकॉल इन्क्लूड टीसीपी आयपी, तेव्हा व्हेंडर आधी नेटवर्किंग प्रोटोकॉल बनवायचा. तो प्रोटोकॉल फक्त व्हेंडर्सच्या कम्प्युटरला सपोर्ट करायचा आणि त्याच्या डिटेल्स या फिजिकली पब्लिश होत नसत. कम्प्युटर फक्त टिपिकली कम्प्युटरशी कम्युनिकेट होत होते फ्रॉम सेम मॅन्युफॅक्चर. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर कंपनीज मध्ये एकतर कम्प्लीट डीईसी नेट सोल्युशन चा वापर करू शकतात किंवा आयबीएम सोल्युशनचा वापर करू शकतात. दोघेही सोल्युशन आपण एका वेळी यूज करू शकत नाही. म्हणूनच 1970 मध्ये ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन म्हणजेच ओएसआय रेफरन्स मॉडेल बनवले बाय इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन टू ब्रेक दिस बॅरियर. ओएसआय मॉडेल म्हणजेच काय, तर व्हेंडर्स इंटर ऑपरेटेबल नेटवर्क डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर बनवतो इन द फॉर्म ऑफ प्रोटोकॉल्स. तर दुसरे व्हेंडर देखील नेटवर्क यूज करून एकमेकांसोबत काम करू शकतात. त्यासाठी ओएसआय मदत करते. ओएसआय रेफरन्स मॉडेलमध्ये 7 लेयर असतात. त्यातील प्रत्येक लेयर टिपिकल नेटवर्किंग फंक्शन डिफाईन करते. ओएसआय कमिटीज हे नवीन प्रोटोकॉल तयार करत नाही, पण इतर प्रोटोकॉलच्या रेफरन्स बघता. ते ओएसआय मध्ये ऑलरेडी डिफाईन असतात. फॉर इन्स्टन्स द आयईईई डिफाईन्ड इथरनेट स्टँडर्ड्स म्हणून ओएसआय कमिटीज वेळ वाया घालवत नाही. ओएस म्हणजे नवीन काही तयार करण्यासाठी ओएसआय कमिटीज हे वेळ वाया नाही घालवत. OSI हे फिजिकल मॉडेल नाही, तर ते सेट ऑफ गाईडलाईन्स आहे. त्याचा उपयोग डेव्हलपर्स करतात. ऍप्लिकेशन नेटवर्कवर क्रिएट आणि इम्प्लिमेंट करतात आणि त्याच प्रकारे फ्रेमवर्क प्रोव्हाइड्स करतात. ते कशासाठी? तर क्रिएटिंग अँड इम्प्लिमेंटिंग नेटवर्किंग स्टँड्स, डिव्हायसेस आणि इंटरनेटवर्किंग स्कीम. नेटवर्क डिव्हायसेस OSI मॉडेलचे 7 लेयर्स यूज करतेच. त्याचबरोबर नेटवर्क मॅनेजमेंट स्टेशन NMS, तसेच वेब अँड ऍप्लिकेशन सर्व्हर्स आणि नेटवर्क होस्ट याचा देखील यूज करते. कम्युनिकेशन करण्यासाठी कसे आर्किटेक्चर असते? तर स्ट्रॅटेजी फॉर कनेक्टिंग होस्ट कॉम्प्युटर्स अँड अदर कम्युनिकेटिंग इक्विपमेंट. म्हणजे एक होस्ट कॉम्प्युटर असतो आणि दुसरे त्याच्याशी कम्युनिकेट करण्यासाठीचे इक्विपमेंट. त्यासाठी नेसेसरी एलिमेंट्स म्हणजे कसे? तर त्यातील डिव्हायसेस. अ कम्युनिकेशन आर्किटेक्चर देअरफोर डिफाइन्स अ स्टँडर्ड फॉर द कम्युनिकेटिंग होस्ट. अ प्रोग्रामर फॉर्मॅट्स डेटा इन अ मॅनर डिफाइंड बाय द कम्युनिकेशन आर्किटेक्चर अँड पासेस इट ऑन टू द कम्युनिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे प्रोग्रामर डेटा हा अशा मॅनरमध्ये डिफाईन करतो की तो कम्युनिकेशन सॉफ्टवेअरला पोहोचवू शकतो. सेपरेटिंग कम्युनिकेशन फंक्शन्स ऍड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे याचे उदाहरण द्यायचे झाले तर एंटायर होस्ट सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काही मॉडिफाय करण्याची गरज नाही. त्यात कम्युनिकेशन डिव्हाइसेस असतात. लेयर आर्किटेक्चर म्हणजे काय? आपण आता लेयर आर्किटेक्चर बघू. लेयर आर्किटेक्चर म्हणजे कसे? तर हे म्हणजे नेटवर्कचे डिझाईन. यामुळे काय होते? तर नेटवर्क ऍप्लिकेशनमध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो इझिली आपण डिबग करू शकतो. तसेच नेटवर्क मॅनेजमेंट इज इझियर ड्यू टू द लेअर्ड आर्किटेक्चर. त्याच पद्धतीने नेटवर्क लेयर्समध्ये आपण जे रूल फॉलो करतो त्या रूललाच काय म्हणता? तर प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे काय? तर एक प्रकारचा डेटा जो आपण एक्सचेंज करतो अँड द कंट्रोल अँड टायमिंग फॉर द हँडशेक बिटवीन लेयर्स. OSI मॉडेलमधील ओपन काय डिनोट करते? तर ऍबिलिटी टू कनेक्ट एनी टू सिस्टीम विच कन्फर्म टू द रेफरन्स मॉडेल अँड असोसिएटेड स्टँडर्ड. OSI मॉडेल हे प्रायमरी आर्किटेक्चर मॉडेल आहे फॉर इंटर कम्प्युटर कम्युनिकेशन्स. आता यात तुम्हाला 7 लेयर्स दिसत आहेत स्लाइड नंबर 8 वर. तर त्यात बघा, सगळ्यात लोअर मॉडेलच्या सगळ्यात लोअरला जी लेयर दिली आहे ती लेयर आहे फिजिकल लेयर. दिस इज अ फर्स्ट लेयर. सेकंड लेयर डेटा लिंक लेयर. थर्ड लेयर नेटवर्क लेयर. फोर्थ लेयर ट्रान्सपोर्ट लेयर. फिफ्थ लेयर सेशन लेयर. सिक्स्थ लेयर प्रेझेंटेशन लेयर अँड लास्ट 7th लेयर ऍप्लिकेशन लेयर. यामध्ये सर्वात शेवटी ज्या 4 लेयर्स आहेत, म्हणजे की ट्रान्सपोर्ट लेयर, नेटवर्क लेयर, डेटा लिंक लेयर आणि फिजिकल लेयर, कन्सर्न विथ द फ्लो ऑफ डेटा फ्रॉम एंड टू एंड थ्रू द नेटवर्क. आणि ज्या वरच्या लेयर्स आहेत, म्हणजे जसे की ऍप्लिकेशन लेयर, प्रेझेंटेशन लेयर आणि सेशन लेयर, ह्या तिघ लेयर्स आर ओरिएंटेड मोर टुवर्ड सर्व्हिसेस टू द ऍप्लिकेशन. ही झाली शॉर्ट इन्फॉर्मेशन OSI मॉडेलची किंवा या सेवन्थ लेअरची. फिजिकल लेअर काय करते? बायनरी ट्रान्समिशन. तसेच डेटा लिंक लेअर काय करते? तर ऍक्सेस टू मीडिया. थर्ड, नेटवर्क लेअर काय करते? तर ऍड्रेस अँड बेस्ट पाथ हा शोधते. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट लेअर काय करते? तर एंड टू एंड कनेक्शन्स हँडल करते. त्याचप्रकारे सेशन लेअर इंटर होस्ट कम्युनिकेशन. तसेच प्रेझेंटेशन लेअर डेटा रिप्रेझेंट करणे. आणि ऍप्लिकेशन लेअर नेटवर्क प्रोसेसेस टू ऍप्लिकेशन्स. यात प्रत्येक लेअरचे स्पेसिफिक फंक्शन असते. प्रत्येक लेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करते टू लेअर्ड अबाव इट इन द प्रोटोकॉल स्पेसिफिकेशन. प्रत्येक लेअर सेम लेअरशी कम्युनिकेट होते, इन्क्लूड सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. आपण लेअर्सच्या इव्हॅल्युएशन मध्ये बघितले, त्यात दोन डिव्हाइस दिलेले होते आणि दोघं डिव्हाइस त्याचे वेगवेगळे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे कम्युनिकेट करत होते. त्याच पद्धतीने ही झाली तुमची लेअर स्ट्रक्चरची शॉर्ट इन्फॉर्मेशन. आता आपण लेअर स्ट्रक्चरची डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. फिजिकल लेअर टू ट्रान्समिट बिट्स ओव्हर अ मीडियम टू प्रोव्हाइड मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन. डेटा लिंक लेअर टू ऑर्गनाइज बिट्स इन टू फ्रेम्स टू प्रोव्हाइड होप टू होप डिलिव्हरी. नेटवर्क लेअर टू मूव पॅकेट्स फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन टू प्रोव्हाइड इंटर नेटवर्किंग. ट्रान्सपोर्ट लेअर टू प्रोव्हाइड रिलायबल प्रोसेस टू प्रोसेसेस रिलायबल प्रोसेसेस टू प्रोसेसेस मॅसेज डिलिव्हरी अँड एरर रिकव्हरी. सेशन लेअर टू एस्टॅब्लिश मॅनेज अँड टर्मिनेट सेशन्स. प्रेझेंटेशन लेअर टू ट्रान्सलेट एन्क्रिप्ट अँड कॉम्प्रेस डेटा. अँड लास्ट, ऍप्लिकेशन लेअर टू अलाउ ऍक्सेस टू नेटवर्क रिसोर्सेस.